चीनी मंडी .com पॉडकास्ट।
ब्राझीलमध्ये होऊ शकतं इथेनॉलचं उच्चांकी उत्पादन। 2018-19 वर्षासाठी ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादन 23% वाढून 33.58 बिलियन लिटरवर होऊ शकतं, जे मागील वर्षाच्या तुलनेत 6.3 बिलियन लिटर जास्त आहे। ब्राझिलियन नॅशनल कंपनी ऑफ सप्लाय यांनी हा आकडा जाहीर केला। 2015-16 वर्षात 30.5 बिलियन लिटर्सच्या इथेनॉल उत्पादनाची उच्चांकी नोंद झाली होती। आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या किमती कमी झाल्यामुळं ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादनावर जोर देण्यात आला आहे। कोनॅपच्या मते घरगुती बाजारात इथेनॉल इंधनासाठी अधिक अनुकूल परिस्थिती, डॉलरमध्ये वाढ आणि तेलाच्या किमतींनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 633.26 मिलियन टनांच्या तुलनेत ऊसाचं उत्पादन 1.3% घटून 625.2 मिलियन टन झालं आहे। तसंच साखर उत्पादन 17.2% घटून 31.35 मिलियन टन झालं आहे। मागील वर्षीच्या तुलनेत 6.5 मिलियन टनांनी कमी झालं आहे।